आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातला प्रचार आज संपणार। राज्यातल्या 11 मतदारसंघांचा समावेश। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जाही मिळणार नसल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी आश्वासन देत असल्याचा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा नंदुरबारमधल्या सभेत आरोप। आणि कुवेतच्या अमिरांकडून संसद विसर्जित, संविधानाचा काही भागही निलंबित। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपेल, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारानं आता जोर धरला आहे। या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये सोमवारी 13 मे रोजी मतदान होणार आहे। या 11 मतदारसंघात एकूण 298 उमेदवार निवडणूक लढवत असून एकूण 23,284 मतदान केंद्र आहेत। सर्वाधिक 41 उमेदवार बीडमध्ये तर सर्वात कमी 11 नंदुरबारमध्ये आहेत। या टप्प्यात 2,28,00,000 अधिक मतदारांची नोंद झाली असून सर्वाधिक 25,85,000 मावळमध्ये तर सर्वात कमी 16,77,000 शिर्डीमध्ये आहेत। या टप्प्यात रिंगणात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासह विद्यमान खासदार हिना गावित, रक्षा खडसे, इम्तियाज जलील, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांच्यासारखे अनेक उमेदवार रिंगणात आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस विरोधी पक्षाचा दर्जाही गमावून बसेल असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातल्या प्रचारसभेत केला आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 अधिक जागा मिळतील आणि काँग्रेसला 50 कमी जागांवर समाधान मानावं लागेल असा दावा त्यांनी केला। काँग्रेस सत्तेत असताना देशात वारंवार दहशतवादी हल्ले व्हायचे, मतपिढीला नाराज करायचं नाही या कारणास्तव 26/11 हल्ल्यानंतर काँग्रेसनं चौकशी समितीही बसवली नव्हती असा आरोप प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला। ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली। पुरीतल्या जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडाराच्या चाव्या बीजू जनता दलाच्या सरकारनं हरवल्या, पण भाजपा सत्तेत आल्यावर रत्नभांडाराचं पावित्र्य जपलं जाईल असा दावा त्यांनी केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी आश्वासनं देत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबारमधल्या सभेत केला। राजकीय फायद्यासाठी नरेंद्र मोदी छान छान गोष्टी सांगतात, मात्र सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क तुटल्याचा दावा प्रियंका यांनी या भाषणात केला। देशभरात विविध ठिकाणी आदिवासींवर झालेल्या अत्याचारांना विद्यमान सरकार जबाबदार आहे। देशभरातल्या 22 लाख आणि राज्यातल्या 2 लाख आदिवासींना या सरकारनं पट्टे दिले नाहीत असं त्या म्हणाल्या। या देशात शेतकरी कष्टकरी नव्हे तर मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होत असल्याचा आरोप त्यांनी केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, त्यांना नव्या संसदेच्या उद्घाटनाला आमंत्रितही केलं नाही, यावरून प्रधानमंत्री कशा रीतीनं त्यांचा अनादर करतात ते दिसून येतं असं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार पाडल्याबद्दलही त्यांनी प्रधानमंत्री यांच्यावर टीका केली। राज्यातल्या आमदारांवर दबाव आणून खटले भरून भ्रष्टाचार करून सत्ता मिळवल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला। भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांच्याविषयी असंसदीय भाषा वापरल्याप्रकरणी मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे। भारत राष्ट्र समितीनं या प्रकरणी आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती। भाजपा नेत्या नवनीत राणा यांच्याविरोधात तेलंगणामध्ये आचारसंहिता भंगाची तक्रार झाली आहे। शादनगर भागात प्रचारादरम्यान राणा यांनी काँग्रेसविरोधात काही वक्तव्य केली होती। श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील। दिल्ली इथं काल रात्री झालेल्या मोठ्या वादळात एक झाड मुळासकट उन्मळून पडल्यानं 2 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले असून एका इमारतीची पडझड झाल्यानं 17 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। या वादळानंतर पोलीस विभागाला 400 अधिक दूरध्वनी प्राप्त झाले असून यात झाडं कोसळल्याचे 152, इमारतींची पडझड झाल्याचे 55, तर विजेशी संबंधित 202 दूरध्वनी आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात पोलिसांनी आज दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक केली. पोलिसांनी लष्कराच्या 44 राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव बलाच्या 14 बटालियनसह शोपियानमधील मलिक चक क्रॉसिंग इथं स्थापन केलेल्या चौकीवर 2 दहशतवादी साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून घातक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. संबंधितांवर हिरपोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फुटीरतावादाचं समर्थन करायचं स्वातंत्र्य नव्हे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल वृत्तसंस्थेशी बोलत होते. कॅनडामध्ये घडत असलेल्या घटना या फुटीरतावादी आणि कट्टरतावादी गटांकडून केल्या जात असून ते हिंसाचाराचं खुलेपणानं समर्थन करत असल्याची टीका त्यांनी केली. कॅनडाच्या राजकीय वर्तुळात अशा मंडळींना राजकारण करायला वाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कुवेतमध्ये राजकीय अराजकता असल्याची टीका करत कुवेतचे अमीर शेख मेशाल अहमद अल सबाह यांनी संसद विसर्जित केली तसंच संविधानाचा काही भाग 4 वर्ष न वापरण्याचा निर्णय जाहीर केला. देशाचं हित लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी दूरचित्रवाणीवरून प्रसारित केलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत याआधीच्या 46 सदस्यांपैकी 39 जण पुन्हा निवडून आले होते. कुवेतच्या घटनेनुसार निवडणूक निकालानंतर 2 आठवड्यात नवीन सरकार स्थापन करणं आवश्यक असलं तरी कुवेतमध्ये 4 एप्रिलला झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय गोंधळामुळे नवीन सरकारची स्थापना अद्याप होऊ शकली नाही. गेल्या 20 वर्षांमधलं सर्वात शक्तिशाली सौर वादळ काल रात्री पृथ्वीवर आदळलं. यामुळे ऑस्ट्रेलियापासून ब्रिटनपर्यंत आकाशात प्रखर प्रकाश दिसून आला. ऑक्टोबर 2003 नंतर पृथ्वीवर आदळलेलं हे सर्वात शक्तिशाली सौर वादळ आहे. यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्क उपग्रह आणि वीज केंद्रांच्या कामकाजावर परिणाम झाला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पॅलेस्टाईननं संपूर्ण सदस्यत्वासाठी केलेल्या मागणीच्या मसुद्याला भारतानं समर्थन दिलं आहे. संयुक्त राष्ट्रांकडे पॅलेस्टाईनच्या संपूर्ण सदस्यत्वासाठी संयुक्त अरब अमिरातीनं केलेल्या मागणीला अरब गट ठरावामार्फत समर्थन देण्यात आलं. काल बोलावलेल्या तातडीच्या 193 सदस्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या या ठरावात म्हटलं आहे की पॅलेस्टाईन पात्र असून त्यांना संयुक्त राष्ट्राचं संपूर्ण सदस्यत्व देण्यात यावं तसंच सुरक्षा परिषदेनं याबाबत योग्य तो पुनर्विचार करावा. या ठरावाच्या समर्थनार्थ 143 तर विरोधात 9 जणांनी मतप्रदर्शन केलं. 25 देश अनुपस्थित राहिले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्यातल्या इडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी 7 हा सामना खेळला जाईल. काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सवर 35 मात केली. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला 24 लाख रुपयांचा दंड झाला. षटकांची गती कायम न ठेवल्यामुळे त्याला हा दंड ठोठावल्याचं आयपीएलच्या आयोजकांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातला प्रचार आज संपणार. राज्यातल्या 11 मतदारसंघांचा समावेश. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जाही मिळणार नसल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केवळ मतांसाठी आश्वासनं देत असल्याचा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा नंदुरबारमधल्या सभेत आरोप. आणि कुवेतच्या अमीरांकडून संसद विसर्जित, संविधानाचा काही भागही निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.